नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारताची युवा शक्ती लवकरच विकसित राष्ट्र निर्माण करेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. उपग्रह जोडण्यापूर्वी स्थिर करण्यात इस्रोला यश. एसटीच्या ताफ्यात यावर्षी 2500 जास्त बसगाड्या दाखल होणार. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं आयर्लंडला 371 धावांचं मोठं लक्ष्य. आता सविस्तर बातम्या. भारताची युवा शक्ती लवकरच विकसित राष्ट्र निर्माण करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. स्वामी विवेकानंदांचा सर्वात जास्त विश्वास युवकांवर होता. प्रत्येक समस्येवर युवक उत्तर शोधतील असा त्यांचा विश्वास होता. त्यावर आपलाही ठाम विश्वास असल्याचं मोदी यांनी सांगितलं. देश अनेक क्षेत्रात आपलं लक्ष निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
भारत ने हर परिवार को बैंक अकाउंट से जोड़ने का लक्ष्य रखा. आज भारत का करीब करीब हर परिवार बैंकिंग सेवा से जुड़ चुका है. भारत ने गरीब महिलाओं की रसोई को धुएं से मुक्त करने का संकल्प लिया. हमने 10 करोड़ से अधिक गैस कनेक्शन देकर इस संकल्प को भी सिद्ध किया. आज कितने ही सेक्टर्स में भारत अपने लक्ष्यों को तय समय से भी पहले हासिल करके दिखा रहा है.
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला स्पेडेक्स उपक्रमांतर्गत डॉकिंग म्हणजेच उपग्रह जोडणीपूर्वी दोन उपग्रहांना स्थिर करण्यात यश आलं आहे. संस्थेतर्फे यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. इस्रोने चेसर आणि टार्गेट उपग्रह एकमेकांपासून 3 मीटर अंतरांपर्यंत आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या प्रयोगादरम्यान मिळालेल्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर डॉकिंग प्रक्रिया केली जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे. डॉकिंगनंतर दोन्ही उपग्रह एकाच अंतराळ यानाच्या स्वरुपात नियंत्रित केले जातील. डॉकिंग यशस्वी झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी एका उपग्रहातून दुसऱ्या उपग्रहात वीज हस्तांतरित केली जाईल. यानंतर दोन्ही उपग्रह स्वतंत्रपणे कार्य करण्यासाठी अनडॉक केले जातील. अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असेल. राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या ताफ्यात यावर्षी 2500 जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवीन लाल परी धावताना दिसेल असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते आज ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी 17 नव्या गाड्यांचं लोकार्पणही झालं. स्वच्छतेसह सुरक्षित प्रवासाला महत्व देत एकूणच परिवहन सेवेचं चित्र बदलण्याचा आराखडा बनवला जात असून टप्प्याटप्प्यानं एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल असं सरनाईक म्हणाले. याचा पहिला लाभ एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या गणवेशापासून विश्रामगृह आणि स्वच्छतागृहापर्यंत मिळणाऱ्या प्रत्येक सुविधांचा दर्जा उंचावून होईल असं सांगून त्याद्वारे एसटी कर्मचारी प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊ शकतील असं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम राबवली. या अभियानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला असून यात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे. या विभागात शोध अभियान अजूनही सुरु असल्याची माहिती तपास यंत्रणांद्वारे देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांची 472वी जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची 163वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतर्फे आज उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर यांच्या हस्ते तर महानगरपालिकेत महानगरपालिका उपायुक्त अशोक गिरी यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आज अभिवादन फेरी काढण्यात आली. शहरातील क्रांती चौकात राजमाता जिजाऊ यांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. परभणीच्या जिजाऊ मंदिर इथं काल जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो दिव्यांच्या प्रकाशानं जिजाऊ मंदिर उजळून निघालं होतं. परभणी शहरात राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनचरित्राचं सामूहिक वाचन, सामूहिक महाआरती करण्यात आली. बीड शहरात आज जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जालना शहरात राजमाता जिजाऊ यांची जयंती सर्वपक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत निघालेल्या दुचाकी फेरीमध्ये आमदार अर्जुन खोतकर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती राष्ट्रीय युवा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आज उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम झाला. देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे याअंतर्गत गेल्या 9 तारखेपासून विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्थेच्या उद्योजक होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. उद्योजक उमेश दाशरथी, महापारिषदचे अधीक्षक अभियंता रंगनाथ चव्हाण, संस्था व्यवस्थापक समितीचे दुष्यंत आठवले, डॉक्टर निखिल आठवले यावेळी प्रमुख उपस्थित होते. संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिष गर्दे यांच्या हस्ते उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. शिर्डी इथं भारतीय जनता पक्षाच्या महाविजय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मार्गदर्शन केलं. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, छत्रपती उदयनराजे भोसले, विनोद तावडे प्रमुख उपस्थित होते. 2025 महाविजयाची सुरुवात दिल्ली विधानसभा निवडणुकीद्वारे होणार असल्याचा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. विकसित महाराष्ट्राशिवाय विकसित भारत होऊ शकत नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेलं प्रत्येक आश्वासन आपण पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. भारत आयर्लंड महिला संघादरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज राजकोट इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी स्वीकारताना पाहुण्या संघासमोर 371 धावांचं अशक्यप्राय आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आयर्लंड संघानं 40 षटकांनंतर 4 बाद 184 धावा केल्या आहेत. भारतानं या मालिकेतला पहिला सामना जिंकला आहे. चालकानं प्रसंगावधान राखल्यानं अंबेजोगाई तालुक्यात बस अपघाताचा अनर्थ आज टळला. तालुक्यातल्या पठाण मांडवा घाटात प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाले. बसचालक पारजू बाळे यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत बस घाटाच्या कठड्यावर आदळवली. बस घाटातल्या झाडांना अडकल्यानं अपघात टळला. 2 दिवसांपूर्वी चालकानं बसचे ब्रेक लागत नाहीत असं सांगितलं होतं. त्यानुसार ब्रेकचे काम करून दिलं होतं, परंतु ब्रेक ऑइलचा पाईप फुटला असावा आणि त्यामुळे ब्रेक निकामी झाले असावेत अशी माहिती अंबाजोगाई आगार प्रमुख अमर राऊत यांनी आकाशवाणीच्या वार्ताहराला दिली. उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथं उद्यापासून महाकुंभ मेळा सुरू असून उद्याच्या पौष पौर्णिमेच्या पुण्यकाळात पहिलं शाही स्नान होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांना या पर्व काळात शुद्ध हवेचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष जंगल क्षेत्र विकसित करण्यात आली आहेत. गेल्या 2 वर्षात प्रयागराज शहरात 10 ठिकाणी 55,000 चौरस मीटरवर 63 प्रकारची 1,20,000 झाडं लावून हे जंगल विकसित करण्यात आलं आहे. अमरावती नजीकच्या नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या गोल्डन फायबर कंपनीमध्ये काम करणाऱ्या तब्बल 100 अधिक महिलांना आज विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कंपनीमध्ये पाणी पिल्यानंतर या महिलांना मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात सहकार्य केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारताची युवा शक्ती लवकरच विकसित राष्ट्र निर्माण करेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास. उपग्रह जोडण्यापूर्वी स्थिर करण्यात इस्रोला यश. एसटीच्या ताफ्यात यावर्षी 2,500 जास्त बसगाड्या दाखल होणार. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं आयर्लंडला 371 धावांचं मोठं लक्ष्य. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.